93.5 रेड एफएम वर 9:53 ची वेळ. रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण सगळे आपला प्रवास शेअर करतो आहोत, डिस्कस करतो आहोत मेमोरेबल थिंग्स. बबनचा आला होता कॉल. बबन म्हणतोय की तो गेला होता त्याच्या ऑफिस टूरला, जसं मी गेलो होतो तसाच तो पण गेला होता. एकूणच त्यांचा मोठासा प्लांट वगैरे त्यांना दाखवला गेला. एकूणच काम कसं करायचं, लीडरशिप क्वालिटीज, या गोष्टी प्रत्येक कंपनीत आजकाल शिकवल्या जातात आणि या गोष्टींना आपण सिरियसली जरा घेतल्या पाहिजे. हे काय नेहमीची बडबड आहे असं जो म्हणतो ना त्याची प्रोग्रेस थांबते, तो माणूस त्या गोष्टी अजिबात ॲब्झॉर्ब करू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर डोळे उघडे आणि उत्सुकता कायम. मॉर्निंग नंबर वन मध्ये तुमचा मेमोरेबल कोणता होता प्रवास शेअर करताय तुम्ही 6601935 वर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.